हेलो, काय म्हणत होती ती?
अहो मॅडम, काय म्हणतेत ग ती? समजावायला काय नाही, ती कामाचं बोललं ना, ये मत समजाव मेरे को, वो मत समजाव, ये ती समजून सांगतीन, ती परत बोललं की परत म्हणते ये मत मेरे को शिका। मी झाडून घेते, फरशी पुसते, डस्टिंग करते, नाश्ता करते, स्वयंपाक करते, कपडे सुकवते, त्यांनी मशीनला कधीतरी लावतात कपडे, पण काम पण भरपूर आहे। हा सांगा बरं, आणि
काम
4 बजे नका येऊ, 5 वाजता या, 6 वाजता या, असं कुठं? 7 वाजता, काल 7 वाजता बोलवती, माझी पुढची काम आहेत का नाही?
बरोबर आहे.
मग सात
त्यांना
वाजता
म्हणायचं
मला
या
हिंदवून
टायमिंग मध्ये.
नाही म्हणली, हाकलून दिलं मला घरातच्या बाहेर। बाई माझं एक तर आज नवरात्र चालू झाले, ते असं हाकलते तो बाई जलिंद्रे लोक कसे आहेत बाई, किती बायांना गेले केलेत तसं त्यांनी माझ्या समोरच्या गोष्टी।
ओके
त्या बिचारीला पण असं बोललं लायकी नाही म्हणे, तुमच्या पायात तुम्ही लोक आमच्या पायात आहे म्हणते,
कुणाला
असं असतंय
म्हणते
का ते? ती नाही का रूपालीला,
बेबी सिटरला?
मग असं असत का? आम्ही काही हे नाही का सांग बरं सा ताई, काम आम्ही करतो ना तुमचं, मला पण गरज आहे ना कामाची, असं
त्यांना
थोडी
पण
आहे।
नाही गरज.
पण मी काम करते, काहीच प्रॉब्लेम नाही बरं का कामाचा, सगळं माहिती मला, मी सगळं काम करत होते। म्हणे निकल जाऊ इधर से, मेरे बच्चे की सामने बोल मत बोलो, चलो निकल जाऊ म्हणली घरातून। एकमेकींना बोलायचं नाही आणि हे करायचं नाही, ते अजिबात विचार करणार। आता ती कोणची वस्तू नसली मला जरा माहिती होत, ती रुपालीने विचारलं की हे कुठे बाई, ते कुठे बाई, ज्यादा बात करते हो, हे करते हो, वो करते हो बाई,
का बोलायचं
सासर
का नाही पण?
नाही बोलायचं म्हण, एकमेकींना अजिबात बोलायचं नाही, काही पण
कधी
घरी पण।
हाकललं तुम्हाला?
आता सकाळी मी घरीच चालली आहे,
हां,
माझे मिस्टर
पैसे
म्हणले
दिले का
ते सो
त्यांनी?
नाही दिले मला, तेवढे पैसे
मग
काढून घ्या
जाताना बोलायचं ना त्यांना, द्या माझे माझे पैसे, मी जातो.
म्हणले, मी पाठवते म्हणली ऑनलाइन हिसाब करते,
दे म्हणायचं
आणि
आता लगेच, लय नाटकी नको दे.
लगेच। हां आवलंय ताई, खरंच आहे, असं नसतंय काम। अहो एखादं चांगलं माणूस असलं ना आम्ही जास्त पण काम करतो, एवढं पण हे नाही। तिथं नांदायला चाललं चाललंय झालंय, तिथं त्या रुपालीला पण किती किती काय काय बोललं ते साहेब माहिती का।
बट ठीक आहे, मी हे करते, देते
आता
तुम्हाला
तुम्हाला
दुसरं काम.
फोन केल, दुसरं द्या मला,
किती ते किती हवंय तुम्हाला?
मला 10 ते 3 वाजेपर्यंत चालेल।
चालेल, हां ठीक.